आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दावोस इथे घोषणा। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध। आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली। नवी मुंबई विमानतळापासून 15 ते 20 किलोमीटरवरती हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे। गेल्या 3-4 वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या मिळाल्यानंतर तिसऱ्या मुंबईतल्या पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत आहे। अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
Right now it has around 260 acres of land, but soon it will scale up to 1000 acres. And I'm very happy that a lot of foreign companies have already shown their interest to invest in this new city.
स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं करण्यात येणारा दाऊस दौरा हा भारतात आणि पर्यायानं महाराष्ट्रात ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले। त्यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन, ICCI इटली, अँगलॉंग ट्युनिंग इन्स्टिट्यूट, नॉर्वेजियन जिओटेक्निकल इन्स्टिट्यूट, अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना जुरांग यांच्यासोबतच्या करारांचा समावेश आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। ते दाओस इथे जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते। ग्राफिक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणं AIच्या प्रसारासाठी आवश्यक आहे। सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे सरकार ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैष्णव म्हणाले। आतापर्यंत 38,000 GPU पॅनलमध्ये समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं। या सत्रात मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जवा यांनी भाग घेतला। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी मोठी यंत्रणा नाही तर लहान लहान मॉडेल्स उपयोगी पडतील, असं दाओस इथे प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अश्विनी वैष्णव म्हणाले। भारतात 12 AI मॉडेलची बांधणी केली जात असून हे विविध उद्योग क्षेत्रांच्या गरजा भागवण्यासाठी सक्षम आहेत, असं ते म्हणाले। सेमी कंडक्टर निर्मिती, पायाभूत सुविधा तसंच ऊर्जा क्षेत्रातल्या AIच्या मूल्य साखळीच्या प्रगतीचाही वैष्णव यांनी यावेळी उल्लेख केला। भारतानं कोट्यवधी घरं आणि शेतकरी यांना स्वस्त सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यात मोठं यश मिळवलं आहे, असं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आशिष खन्ना यांनी दाओस इथल्या जागतिक आर्थिक मंचाला सांगितलं। सूर्यघर छत योजना 10 कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेती करण्यासाठी सहाय्य केलं जातं आणि व्यावहारिक प्रारूप सादर केलं जातं। कमी खर्चामध्ये शेती करण्याच्या दृष्टीनं इतर देश या प्रारूपाचा अवलंब करू शकतात, असं खन्ना म्हणाले। दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी परस्पर सहकार्य करण्याची गरज पहिल्यापेक्षा अधिक तीव्रतेनं निर्माण झाली आहे, असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोश मॅन्युएल अल्बारेस ब्युनो यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते। भारत आणि स्पेन हे दोन्ही देश दहशतवादानं पीडित आहेत। सध्या जग मोठ्या बदलाला सामोरं जात आहे आणि सर्व देशांनी दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं पाहिजे, असं ते म्हणाले। पुढच्या महिन्यात भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट 2026 आयोजन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। संस्कृती, क्रीडा, निसर्ग यांची आवड असलेल्या मणिपूरच्या जनतेमुळे देशाचा विकास अधिक वैभवशाली झाला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेला त्रिपुरा राज्याचा प्रवास देशाच्या विकासगाथेला गती देत आहे असं मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे. मेघालय राज्याचं निसर्गसौंदर्य सर्वत्र वाखाणलं जात आहे. भविष्यात हे राज्य विकासाची नवीन उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 9 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केण्याचं आवाहन केलं आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ उठवा असं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये गेल्या 2 वर्षात 2000 अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहधारेत सामील व्हायचा निर्णय घेतला आहे. आसामच्या कार्बी आंगलांग जिल्ह्याच्या एका दुर्मिळ गावात विहीर खणताना 3 मजुरांचा मृत्यू झाला. दिस्मा गावात काल संध्याकाळी हे 3 मजूर खड्ड्यात पडले. बचाव दलानं त्यांना तातडीनं बाहेर काढून दिपू इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. जिल्हा प्रशासन या दुर्घटनेची चौकशी करत आहे. विविध मागण्यांसाठी निघालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च काल महाराष्ट्रातल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी आज घेराव घातला असून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असून प्रशासन चर्चेसाठी तयार असल्याचं आमदार विनोद निकोले यांनी सांगितलं.
आज कलेक्टर मॅडमचा माझ्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांचा फोन आला होता की आपण चर्चेला यावं. त्यांनी हा विषय केला की काही मागण्या ह्या धोरणात्मक तुमच्या आहेत तर त्या माझ्या स्तरावर नाहीत. मी त्यांना म्हणालो की तुमच्या स्तरावर नाही काही मागण्या, त्या आम्हाला कल्पना आहे, परंतु तुम्ही ह्या मोर्चाचा रेफरन्स घेऊन तुम्ही तशा प्रकारचा एक अहवाल तयार करा आणि महाराष्ट्र सरकारला पाठवा की मोर्चेकरांनी ही मागणी केलेली आहे. काही तुमच्या अखत्यारीत आहेत त्या तुम्ही आता त्वरित सोडवल्या पाहिजेत आणि काही ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आम्हाला काही एक वेळ दिली की 1 महिना 2 महिना तुम्ही जरी आमच्याकडे वेळ मागाल तरी आम्ही तयार आहोत, परंतु ते आम्हाला लिखित स्वरूपात दिलं पाहिजे.
केंद्र सरकारनं भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबीमध्ये 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 25,75,000 जास्त सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. हे भांडवल वित्तीय सेवा विभागाच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये गुंतवलं जाणार आहे. पहिला 3000 कोटी रुपयांचा टप्पा चालू आर्थिक वर्षात आणि त्यानंतरचे टप्पे पुढच्या 2 आर्थिक वर्षात गुंतवले जातील. ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याच्या हालचाली अमेरिकेनं सुरू केल्यानंतर रशियानं त्याचा विरोध केला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा नैसर्गिक भाग नसून वसाहतवादाच्या हव्यासामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या धोरणाचं उल्लंघन केल्याचं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सिर्गेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातली 5 T20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतला पहिला सामना आज संध्याकाळी 7 वाजता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय चमूमध्ये ईशान किशन 3रा क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे. लष्करी क्षमता ही देशाच्या शक्तीचं द्योतक असून ती वापरण्याची मानसिकताही महत्वाची असल्याचं एअर चीफ मार्शल अमर सिंग प्रीत सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा प्राधान्य या विषयाच्या अनुषंगानं 22व्या सुब्रतो मुखर्जी परिसंवादात बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दावोस इथे घोषणा. सिडबीमध्ये 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारची मंजुरी. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.